ओम शांति। संस्कार हे मानवाच्या बरोबर आपल्या बरोबर जन्म घेतात येत असतात। मग ते संस्कार मागच्या जन्मीचे असोत किंवा अनादि संस्कार असोत किंवा देवताई संस्कार असोत, ते आपल्या बरोबर आपण घेऊन येत असतो। आणि हे संस्कार ह्या जन्मीही आपण घडवत असतो। ह्या संस्कारांना घडविण्यासाठी आपण ह्या जन्मी जर प्रयत्न केला, समजा माझ्या मागच्या जन्मीचे संस्कार माझे चांगले नाही किंवा माझ्या घराण्याचे संस्कार चांगले नाही, परंतु जर मी मनाने ह्या जन्मी चांगले संस्कार घडवण्याचं ठरवलं तर अवश्य आपण आपले चांगले संस्कार घडवू शकतो। आणि हे चांगले संस्कार घडविण्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे। मनामध्ये आपण दृढ निश्चय केला पाहिजे की मला ईश्वराच्या संघाने चांगले संस्कार बनवायचे आहे। कारण की मानव हा समूह प्रेमी व्यक्ती आहे, त्याला एकटं राहायला आवडत नाही, तो सदैव सर्वांच्या समूहामध्ये राहून मन मिळवून जगत असतो। मग ह्या जगण्यामध्ये कधी त्याला चांगलेही लोक मिळतात तर कधी त्याला वाईटही लोक मिळतात। चांगल्याच्या संघामध्ये राहिल्याने त्याच्यावरती चांगला संस्कार होतात आणि वाईटाच्या संघामध्ये राहूनही तो वाईट बनला जातो। म्हणून म्हणतात भाद्रपद महिन्यातले जो पाऊस आहे तो पाऊसाची थेंब जर पाण्यामध्ये पडले, शिंपल्यामध्ये पडले, तर त्या शिंपल्यात तो पाण्याचे थेंब मोती बनला जातो। त्याचप्रमाणे त्या भाद्रपद महिन्यातलं पाण्याची थेंब, पावसाची थेंब सापाच्या तोंडामध्ये पडले तर जहर बनलं जातं, आणि पानांवर झाडांवर पडलं तर ते दवबिंदू मानले जातात। म्हणजेच संघाचा रंग आहे। वास्तव मध्ये पाऊस तर हा सारखाच सगळीकडे पडला, परंतु ते थेंब ज्या वेळेला शिंपल्यांच्या संघामध्ये गेला तर तो शिंपल्याचा संघ त्या थेंबाला भेटल्यामुळे तो थेंब जो आहे तो मोती बनला गेला। आणि तोच थेंब सापाच्या तोंडामध्ये पडल्याने सापाच्या तोंडात जहर असल्यामुळे ते जहर बनलं गेलं। म्हणजे बघा संघाचा मनुष्यावरती किती परिणाम होत असतो। जसा आपला संघ असतो तसा आपल्या जीवनामध्ये परिणाम होत असतो। म्हणून पूर्वीच्या काळी लहान मुलांना आपले आई वडील आश्रमामध्ये पाठवत, आश्रमांमध्ये सद्गुरूंच्या संघामध्ये ते ठेवत आणि गुरु त्यांना चांगले संस्कार घडवत आणि ते चांगले संस्कार घडवून ते महान बनले जात। त्यांच्यामध्ये त्याग, तपस्या, वैराग्य हे त्यांच्यामध्ये ते गुरुजन भरत असत, जेणेकरून मुलांमध्ये ते गुण चांगले येत असत। म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की तुम्ही ईश्वराच्या संगतीमध्ये राहिल्याने आपोआप आपल्या जीवनामध्ये चांगले संस्कार घडत असतात। संस्कार जर आपले चांगले असेल तर आपले निर्णय पण चांगला असेल। जसा संस्कार असतो तसा निर्णय होत असतो। जर आपला संस्कार चांगले नाही तर आपण बोलणार कशाला आता देवाचं ध्यान करा, कशाला आता हे ज्ञान ऐका, आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा हे ज्ञान ऐकू। परंतु बघा आज आपण म्हातारे होऊ याची गॅरंटी तरी आहे का? आपली एकाही क्षणाची गॅरंटी नाही। पुढच्या सेकंदाला काय होईल याचा एकही सेकंदाचा आपल्याला भरोसा नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की तुम्ही जितकं होईल तितकं ज्ञानाने आपलं जीवन घडवा. अर्थात आपल्याला स्वतःला तुम्ही आत्मा समजा. मी एक ज्योती बिंदू स्वरूप आत्मा आहे. मी आत्मा शांत स्वरूप आहे. मी आत्मा आनंद स्वरूप आहे. मी आत्मा प्रेम स्वरूप आहे. मी आत्मा शक्ती स्वरूप आहे. मी आत्मा पवित्र स्वरूप आहे. ही आपली आत्मिक स्मृती आपण जशी जशी वाढवू तशी आपल्याला ईश्वराची ही स्मृती येत जाते. ईश्वराच्या स्मृतीने आपल्यामध्ये शक्ती येते. कारण की आपल्या संस्कारांमध्ये आपण स्मृतीने आपले संस्कार पण घडवू शकतो. चांगल्या संस्कारांना घडविण्यासाठी आपण चांगले विचार ठेवले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला आत्मा समजून परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे. ईश्वराच्या ध्यानामध्ये राहिल्याने आपलं संघ पण श्रेष्ठ राहतो. बुद्धीचा संघ परमेश्वराचा करा. जसं बघा, आपण सागर किनारी फिरायला गेल्यानंतर आपल्याला सागराची हवा न चाहते भेटते. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या आठवणीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा शांतीची शक्ती प्राप्त होते आणि ती शक्ती आपल्याला खूप मदत करते. त्यानंतर आपल्यामध्ये नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझा संघ जो आहे मला तो चांगल्या दोस्तांचा, मित्रांचा, मैत्रिणींचा, चांगल्या व्यक्तीचा संघ केला पाहिजे. माझ्यापेक्षाही जे गुणवान आहेत त्यांचा मला संघ केला पाहिजे. म्हणजे माझे विचार जे आहे ते सुद्धा श्रेष्ठ विचार बनतील. जर आपले विचार चांगले बनवायचे असेल तर आपल्याला श्रेष्ठ लोकांच्या संघात राहायला पाहिजे. काही विचार असतात ते मानवीय विचार. मानवीय विचार काय असतात? मनुष्य प्राणी एक चांगलं काम करतो आणि त्याला 100 ठिकाणे त्याचं वर्णन करतो. हे मानवीय विचार. चांगलं काम केल्याने तो आपल्याला सारखं त्याची महिमा करत असतो. योगीचे विचार काय असतात? योगींचे विचार असतात की सर्वस्व भगवंत हे तुझंच आहे. तूच मला देणारा आहे. तूच माझा रक्षक आहे. मी जो आहे तो तुझा आहे. योगी व्यक्ती त्यागी तपस्वी असतो. कुठल्याही चांगल्या कामाचं तो कधी वर्णन करत नाही. परंतु जे काही काम केले त्याला तो ईश्वराला अर्पण करतो. म्हणून म्हणतात, तुम नेकी करो और दर्या में डालो. चांगलं काम करा आणि ईश्वराला अर्पण करा. अर्थात आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला चांगले काम करून सर्वांसाठी चांगलंच राहायचं आहे. त्यानंतर देवताही विचार, म्हणजे देवतांचे विचार, जे काही माझं आहे परमेश्वरा हे तुझंच आहे. मी पण तुझा आहे आणि माझं ही सर्वस्व तुझंच आहे. हे जे विचार आहे हे देवतांचे विचार. म्हणून म्हटलं जात, मनाने ईश्वराला आपलं बनवा तर मग आपले संस्कार खूप श्रेष्ठ बनतात. चांगले संस्कार आपण ईश्वराच्या नामस्मरणाने बनवले जातात. जितके चांगले संस्कार आपण आपले घडवू तेवढे चांगले संस्कार आपल्या जीवनाला मदत करत असतात. आणि ह्या संस्काराने आपले संस्कार शुद्ध पवित्र बनतात. म्हणून म्हणतात की पारसाच्या संगामध्ये लोखंड सुद्धा सोनं बनत. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या संगतीमध्ये राहिल्याने आपणही हिऱ्याप्रमाणे आपलं जीवन बनलं जात. म्हणून परमेश्वर आता या सृष्टीवरती येऊन आपलं जीवन जे आहे ते हिऱ्याप्रमाणे बनवत आहे. कवडीप्रमाणे मनुष्याच जीवन हिऱ्याप्रमाणे बनवत आहे. याचाच अर्थ असा आहे की आपण आपल्या संस्कारांना घडविले पाहिजे. आपल्या संस्कारांमध्ये आपण आपलं जीवन सात्विक श्रेष्ठ हिऱ्याप्रमाणे बनवू शकतो. असं जीवन बनवण्यासाठी तर परमेश्वराला ह्या सृष्टीवरती यावं लागतं. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा या सृष्टीवरती धर्माची ग्लानी होते तेव्हा तेव्हा मी ह्या धरतीवर अवतार घेतो आणि मी ह्या सृष्टीवरती येऊन सर्व आत्म्यांना कल्याण करतो. तर परमेश्वर ह्या सृष्टीवरती येऊन आपल्याला असा प्रॅक्टिकल मध्ये ज्ञानाचा संग देत आहे. ज्या ज्ञानाच्या संघाने आपण शक्तिशाली बनतो. म्हणून स्मृतीलाही श्रेष्ठ बनवलं पाहिजे. जेव्हा आपली स्मृती श्रेष्ठ असणार तेव्हा आपली स्थितीही श्रेष्ठ असते. म्हणून बघा पूर्वीच्या काळी युद्धामध्ये जात असताना पोवाडे गात असत आणि त्या पोवाड्यामध्ये काय गात असत की आमचे जे पूर्वज होते ते किती महान होते. तर तुम्ही सुद्धा आता इतके महान आहे. शौर्य गाथा त्यांना सांगितल्या जात आणि त्या शौर्य गाथामुळे ते महान वीर बनले जात. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण नेहमी आपल्या संस्कारांना घडविण्यासाठी आपल्या शौर्य गाथा आठवण केल्या पाहिजे. आणि आपण सर्वजण किती भाग्यशाली आहात की आपण ह्या भारत देशामध्ये आपण जन्म घेतलाय. ज्या भारत देशामध्ये 33 कोटी देवी देवतांनी जन्म घेतलाय. ज्या भारत देशामध्ये संत ऋषी मुनी महान व्यक्तींनी जन्म घेतलाय. त्या धरती मातेवर आपण जगत आहोत. मग आपले ही संस्कार किती महान आहेत. म्हणून भारत देशामध्ये किती देवता होऊन गेल्या 33 कोटी. मग त्या 33 कोटी देवी देवतांचे संस्कार आपल्यामध्ये सुद्धा परमेश्वराने भरलेले आहेत. मग आता आपल्याला त्या संस्कारांना आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे आणि आपलं जीवन आपल्याला अमूल्य महान बनवायचं आहे. असं बनविण्यासाठीच तर आपल्याला हे ईश्वरीय ज्ञान प्राप्त झालेलं आहे. या ईश्वरीय ज्ञानाने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येतं. म्हणून आपल्या या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आपण जवळच्या सेवा केंद्रामध्ये एक दिवस जरूर जा आणि हे ईश्वरीय ज्ञान सन्मुख ऐका आणि परमेश्वराचं ध्यान राजयोगाचा अभ्यास अवश्य करा. ज्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये खूप परिवर्तन येऊ शकते. अर्थात परमात्मा येऊन ह्या नवीन दुनियेची स्थापना करत आहे. एखाद जर झाड सुंदर आंबे देत असेल आणि खूप गोड आंबा देत असेल आणि ते झाड जर पडायवर आलं तर आपण त्याची कलम लावतो आणि त्या झाडाच्या कोळीद्वारे दुसरे तिसरे अनेक झाड लावतो आणि मग आपल्याला पुन्हा पुन्हा तेच गोड आंबे मिळू शकतात. त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा आता नवीन दुनियेची स्थापना करत आहे. आणि ह्या नवीन दुनियेची स्थापना करत असताना त्याच्यामध्ये चार युगांची स्थापना होते, सतयुग, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग. कलियुगाचा नाश आणि सतयुगाची स्थापना परमात्मा या सृष्टीवरती येऊन करतात. म्हणून म्हटलं जातं परमात्माच्या द्वारे नवीन दुनियेची स्थापना आणि पुरानी दुनियाचा विनाश केला जातो. म्हणून ईश्वराला गॉड असं म्हटलं जातं. जी ओ डी गॉड, अर्थात जी म्हणजे जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, डी फॉर डिस्ट्रक्टर. जो परमेश्वर ह्या सृष्टीवरती येऊन स्थापना सृष्टीची आणि नवीन दुनियेची पालना आणि नवी पुराणी दुनियाचा विनाश अशा या तीन गोष्टींचं कार्य करतात. म्हणून त्यांना करण करावनहार स्वामी म्हटलं जातो. परमात्मा येऊन आपल्याला ज्ञानाचा नेत्र देतात, ज्या ज्ञानाच्या नेत्राद्वारे आपण सर्व आत्म्यांना सुखी बनवू शकतो, शांत बनवू शकतो. त्यांना आपण ज्ञानाद्वारे पावन बनवू शकतो. म्हणून आपल्यामध्ये चांगले संस्कार भरण्यासाठी आपण चांगले जीवन जगण्याची कला धारण केली पाहिजे. आणि ही जीवन जगण्याची कला जी आहे ती आपण जीवनामध्ये उतरविण्यासाठी आपल्याला सद्गुण धारण केले पाहिजे. म्हणून आपल्याला ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये हे ईश्वरीय ज्ञान विनामूल्य दिलं जातं. आपण आपला अर्धा तास का होईना वेळ काढून आपलं हे ईश्वरीय ज्ञान ऐका आणि आपल्या जीवनाला देवी देवतांप्रमाणे पावन बनवा. कारण कि हे जे पाच तत्व आहे हे सुद्धा तमोप्रधान बनलेले आहे आणि यांना सत्वप्रधान बनविण्यासाठी आपल्याला ईश्वरीय ज्ञान परमात्मा येऊन सांगत आहे. जितकं होईल तितकं हे ईश्वरीय ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपण ग्रहण करतो त्यावेळेला आपल्या मनाला आपण शांती देऊ शकतो. तर वास्तव मध्ये जर बघितलं तर शांती ही आपल्या आत्म्याचा स्वधर्म आहे. शांतीद्वारे आपण सर्व आत्म्यांना सुख देऊ शकतो. म्हणून हे परमात्मा आपल्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र देत आहे. शंकराला आपण मस्तकावरती तिसरा नेत्र दाखवतो. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराने पुरुषोत्तम संगम युगामध्ये हे ईश्वरीय ज्ञान आपल्याला दिलं आहे, ज्या ज्ञानाने आपण नवीन दुनियेची स्थापना केली जाते. तर आता आपण सर्वजण अशा या ईश्वरीय ज्ञानाला ऐकून आपलं जीवनही श्रेष्ठ बनवूया. म्हणून म्हटलं जातं नर तू अशी करणी कर जी श्री नारायण बने, नारी तू अशी करणी कर जी श्री लक्ष्मी बने. म्हणून असं श्री लक्ष्मी नारायणाप्रमाणे आपलं जीवन बनविण्यासाठी हे ईश्वरीय ज्ञान आपण जरूर ऐका आणि आपलं जीवन अमूल्य बनवा. ओम शांती.